सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर
तात्या विंचूला सगळेच घाबरतात.
दिलीप प्रभावळकर संग्राम बरोबर ऑन मॉर्निंग नंबर वन.
पण आता फॉर एक्झाम्पल क्रिकेट बद्दल तुम्ही बोलताय की त्याचा शॉर्ट फॉर्म आला आणि तो चांगला नाही वगैरे, पण मग यात रोमॅन्टिसिझम जास्त आहे का आधीच्या पिढीचं किंवा तुमचं?
रोमॅन्टिसिझम आहे, ऍक्शन जास्ती आहे, थ्रिल जास्ती आहे, तो पेशन्स लोकांचा कमी झाला.
नाही पण तुमची एक रोमॅन्टिक अशी हे आहे का की अरे आमच्या काळचं होतं तेच चांगलं होतं आणि आता हे चांगलं?
तसं नाही म्हणजे हे काही नाही असं तसं माझं नाहीये, पण काही काही मला मला वाटतं की या सगळ्या गोष्टींकडे या बदलाकडे सुद्धा मी एक ऑब्जेक्टिव्हली बघू शकतो. इतपत तटस्थपणा मला आहे मी असं नाही आमच्या वेळच्या कारण हे काय भिकारे
असं नाही,
पण मी खरं सांगू का
पण जिथं अति होत आहे तिथं होत
आहे. हा अलीकडचं मला स्वतःला असं प्रामाणिकपणे वाटतं, म्हणजे बाकी काही म्हणू देत कुंबळेकर आता नवीन मॅनेजर किंवा बोलर्स वगैरे हे सगळे आपले आहेत ते अशिन बिशिन, पण हा बॅट्समॅनचाच गेम झाला आता.
हिटर्स त्यात फार ग्रेस किंवा काही नाहीये.
चंद्रशेखर किंवा प्रसन्न किंवा वेगळे राघवन किंवा बेदी यांच्या बॉलिंगला एकनाथ सोलकर फॉरवर्ड शॉट केलेला उभा असताना सगळ्या कोंडी असायची मेडन ओव्हर्स आहे. बापू नाटकेट वर्ल्ड रेकॉर्ड बापू नाटकेटचा लागोपाठ 22 मेडन ओव्हर्स आहेत. आता झोपतील लोक स्टेडियमवर.
मेडन
ओव्हर्स किंवा बॉलरनी ह्याला गुंतून ठेवलंय
आणि फिल्डर्सनी तेवढंच त्याला हॉस्टेज करत पकडलंय.
एव्हरी बॉल यू हॅव टू स्कोर हे कंपल्शन झालंय ना. आता त्याच्यामध्ये मी म्हणतो तसे काही अधिक उणे आहेत, थ्रिल असते, पैसा जास्ती आहे. आमच्या पिक्चर क्रिकेट मी बघितलेलं आहे, बाबू नाटकेट ठेवलं खूपच सिनियर आम्हाला, पण मी बघितलेलं ते एक कॉइन ठेवून त्याच्यावर ते प्रॅक्टिस करायची बोटं आखडी आखडी झाली होती. आता त्या लोकांनी अख्ख्या आयुष्यात नाही कमावलं एवढे एक एक मॅचला कमावतात विशीतली पोरं. आता ते बरं की वाईट मला माहित नाही, पण ते पार्ट ऑफ आता काय म्हणेल त्याला, हे क्रिकेट आहे, हे सगळं कमर्शियलायझेशन आहे
आणि हे वास्तव आहे, त्याला काय नाकारून कसं चालणार.
आता ते बरं की वाईट मला माहित नाही, पण मला नाही आवडत ते बघायला. त्याला काहीतरी एक डिसिप्लिन आहे, काहीतरी त्याला एक प्युरिटी आहे क्रिकेटला. मे बी तुम्ही 5 दिवस ठेवू नका, आपण 5 दिवस गेम लटा होतो तुमचं म्हणणं, 20 ओव्हर आणि हे म्हणजे काय म्हणजे 5 ओव्हर करा तुम्ही काही होऊ शकत नाही.
खेळाडू तीनच घ्या मग तुम्ही पटापट संपून टाका.
मी फार नाही पहिला थोडा राग यायचा राग असेल
तो दिसला.
आयपीएल द्रविड आला खेळायला तर त्याला खेळायला मी काही बंद करत नव्हतो मी बघत, पण मला ते नाही समावं आणि ते टीम स्पिरिट तुमच्या वेन यू रिप्रेझेंट युअर कंट्री ते टीम स्पिरिट असताना ते हे सगळं मिसळ सगळी माहित नाही. पण ठीक आहे, नवीन लोकांना चान्स मिळतो, सगळ्या बाकीच्या देशांचे लोक एकत्र खेळायला त्यांचे एक वेगळ्या तऱ्हेने स्पिरिट निर्माण होतो.
तर ते
सांगायचा मुद्दा किती इन्स्टंट याचं युग आहे. नमस्कार, मी दिलीप प्रभावळकर.
दिलीप प्रभावळकर
संग्राम बोलतो, पुणेकर खुलतो, रेड एफएम बजाते रहो.